शिवछत्रपतींच्या चारित्र्य संवर्धनात जिजाबाईंचा सिंहाचा वाटा आहे. स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शिवबांचं संगोपन केलं. भली मोठी फौज घेऊन आलेला अफजल खान, सिद्ध जोहर, शाहिस्ते खान सर्व जोखमीच्या लढायांच्या वेळी पुत्र वात्सल्याच्या भावना बाजूला ठेवून त्यांनी शिवाजी राजांना आशीर्वाद दिले. गोमातेचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करण्याचा वसा त्यांनीच महाराजांना दिला. जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन महाराज मोहिमेवर जात आणि त्या आशीर्वादांच्या बळावर यशाचा कुंकुम तिलक भाडी लावीत. जिजाऊंनी शिवाजी राजांना दिलेला आशीर्वाद म्हणजे मातेनं स्वराज्य धर्म रक्षणार्थ पुत्राला दिलेला आशीर्वाद होता. त्यांचे आशीर्वाद हेच शिवाजी महाराजांच्या यशाचं रहस्य होतं.